नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ईशान्य ही नव्या भारताची सगळ्यात व्हड यशोगाथा म्हणून उदेंताक आयला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज मध्यप्रदेशातल्या बालाघाटात रॅली आनी तामिळनाडूतल्या चेन्नयत रोड शो करतले. अबकारी कर धोरणा संबंधित पैशे लुटपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवालांचे वैयक्तीक सहाय्यक आनी आप आमदाराची केली चौकशी. चैत्र शुक्ल उगादी गुढीपाडवा चेटीचंद नवरेळ आनी साजीबू चेहरावा परब आयज भक्तीभावान मनयतात. चीनातल्या निंगबो हांगा आयसावन बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशीप 2024 सर्तीक सुरुवात जातली. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल जाल्ल्या खेळात चेन्नय सुपर किंग्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाचेर 7 गड्यांनी जैत जोडले. ईशान्य ही नव्या भारताची सगळ्यात व्हड यशोगाथा म्हणून उदेंताक आयला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. काँग्रेस सरकाराच्या तुळेन फाटल्या 5 वर्सात ईशान्येच्या उदरगती खातीर गुंतवणूक निधीचे वाटप सुमार 4 पटीन वाढला अशेंय तांणी सांगले. एका खबरापत्रकाक दिल्ल्या मुलाखतीत श्री मोदी हांणी सांगले की फाटल्या दशकात ह्या वाठारांतली मुळाव्या सुविधांच्या उदरगतीक लागून ईशान्य वाठार देशांकडे जोडलो. देशातले पयले खेळा विद्यापीठ मणिपुरात उक्ते केले आनी सरकार ईशान्येतल्या 8 राज्यांनी 200 परस चड स्पोर्ट्स इंडिया केंद्रां स्थापन करतले अशें प्रधानमंत्री ह्या वेळार उलयले. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या आनी दुसऱ्या पांवड्या खातीर मध्यप्रदेशात स्टार प्रचारकांच्यो रॅली नेटान सुरू आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बालाघाटात रॅलीत उलोवप करतले. प्रधानमंत्री मोदी 3 दिसात दुसरे खेपे मध्यप्रदेशात रॅली घेतात. तांणी आयतारा जबलपुरात रोड शोचे फुडारपण केल्ले. प्रधानमंत्री मोदी आयज दनपारा बालाघाटातले उत्कृष्ट मैदानात भौशीक रॅलीत उलोवप करतले. नक्सल बाधित ह्या वाठारात प्रधानमंत्र्यांचे रॅली खातीर व्हड प्रमाणात सुरक्षा वेवस्था केल्या. दुसरे वटेन काँग्रेसीचे वडील फुडारी राहुल गांधी हांणी मध्यप्रदेशात आपली मोहीम सुरू केली आनी काल सियोनी आनी शहडोल हांगा 2 रॅलीत उलोवप केले. काँग्रेसीच्या घोषणापत्रात दिल्ल्या उतरांचो तांणी ह्या वेळार उल्लेख केलो. भाजपा आनी काँग्रेस सयत सगळ्या पक्षांचे फुडारी पहिल्या पांवड्यावेल्या वेंचणुके खातीर खर प्रचार करतात. मजगती दुसऱ्या पांवड्यार मध्यप्रदेशातल्या 7 लोकसभा मतदारसंघा खातीर 88 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. उमेदवारी फाटी घेवपाच्या निमण्या दिसा काल 5 उमेदवारांनी आपली नावां फाटी घेतली. दुसऱ्या पांवड्या खातीर मतदान 26 एप्रिलाक जातले. प्रधानमंत्री आनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज सावन तामिळनाडूच्या 2 दिसांच्या दौऱ्यात वतले. मोदी आयज चेन्नयत रोड शो आनी फाल्यां 2 भौशीक सभा घेतले. दक्षिण चेन्नय आनी मध्य चेन्नय वाठारात सांजे 6 उपरांत रोड शो जातलो. भाजपच्या तमिळसाई सुंदरराजन दक्षिण चेन्नय लोकसभा मतदारसंघातल्यान तर पक्षाचे विनोद पी सेल्वम मध्य चेन्नयच्या मतदारसंघातल्यान डीएमकेचे उमेदवार दयानिधी मारन हांच्या आड वेंचणूक रिंगणात आसात. आयज वेल्लोरच्या भौशीक सभेत श्री मोदी उलोवप करतले. त्या उपरांत प्रधानमंत्री मेट्टुपलायम हांगा जाहीर सभा घेतले. तामिळनाडूत लोकसभेच्या 39 सुवातांखातीर 19 एप्रिलाक मतदान जातले. अबकारी कर धोरणा संबंधित पैशे लुटपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान दिल्लीच्या मुखेलमंत्री अरविंद केजरीवालांचे वैयक्तीक सहाय्यक विभव कुमार आनी आप आमदार दुर्गेश पाठक हांची चौकशी केल्या. तांचे विधान प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रींग कायद्याच्या तरतुदीखाला नोंद केल्यात अशें सुत्रांनी सांगले. 2021 वर्सा गोंय विधानसभा वेंचणुके खातीर आम आदमी पक्षान केल्ल्या प्रचाराच्या संदर्भात श्री पाठक हांची चौकशी हे वेळार केली. काँग्रेसचे ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी काल मध्यप्रदेशातल्या तांच्या प्रचाराक सुरुवात करून आदिवासी वाठार सिवनी आनी शहडोल हांगा 2 जाहीर सभेत उलोवप केले. राहुल गांधींनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या घोषणापत्रात दिल्ल्या उतरांचो उल्लेख केलो. शेतकऱ्यांची कर्जमाफी एमएसपी लागू करप, महालक्ष्मी येवजणे अंतर्गत बायलांक वर्सुकी 1 लाख रुपया दिवप आनी तरणाट्यां खातीर प्रशिक्षणार्थी येवजण सुरू करपाची घोषणा तांणी हेवेळार केली. काँग्रेस सरकार अग्निवेज येवजण बंद करतले अशें तांणी हेवेळार सांगले. कंत्राटी नोकरीची पद्दत काडून उडोवपाचे आश्वासन लेगीत राहुल गांधींनी हेवेळार दिले. श्री गांधी हांणी एससी आनी एसटी शिश्यवृत्ती दुपेटीन वाडोवप आनी आदिवासी प्रधान वाठारांनी 6वी अनुसूची चालीक लावपाविशी राहुल गांधी हे वेळार उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आसामातल्या मतदारांक आकर्षित करपा हेतान व्हड व्हड राजकीय फुडारी राज्यात येवपाक लागल्यात. घरमंत्री आनी भाजपचे ज्येष्ठ फुडारी अमित शहा आयज दनपारा उत्तर लखीमपुरात जाहीर सभेत उलोवप करतले आनी सांजे तिनसुकियात रोड शो करतले. या महिन्याच्या 19 तारखेक हंगा मतदान जातले. आसामचे मुखेलमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि प्रदेश भाजप अध्यक्ष भावेश कलिता नेटान प्रचार करीत असतात. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भूपेन बोरा, खासदार गौरव गोगोई आणि प्रद्युत बोरदुलाई लोकांचो तेको मेळपा खातीर खर यत्न करीत असतात. आम आदमी पक्षाचे फुडारी अतिशी हांणी दुलियाजानात तांच्या पक्षाच्या उमेदवारा खातीर रोड शो केलो. आसामात पहिल्या पावण्यार 5 सुवातांचेर मतदान जातले आणि त्या खातीर 35 उमेदवार रिंगणात असतात. राष्ट्रीय लोकशाय आघाडी सरकारच्या सेगीत यत्नांक लागून फकत महाराष्ट्रातच नाही तर पुराय देशात नक्षलवाद दुबळो झाला असे भाजपाचे वडील फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात आयोजित केलेल्या रॅलीत सांगले. काल चंद्रपूरच्या मोरवा विमानतळ मैदानाचेर चंद्रपूर आणि गडचिरोली या लोकसभा मतदारसंघातल्या भाजपा उमेदवारांच्या प्रचाराखातीर भौशिक रॅलीत प्रधानमंत्री मोदी उलयताले. नक्षलवादाक लागून नामना मेळिल्ली गडचिरोली आता स्टील उद्देगाखातीर आणि उदरगतीखातीर वळखतात असे त्यांनी सांगले. समाजातल्या वंचित वर्गाच्या उदरगती खातीर केंद्र सरकारान केल्ल्या वावराचेर भर दितना त्यांनी सांगले. 80 कोटी लोकांक फुकट रेशन मेळटा, 50 कोटी वयर लोकांक 5 लाखां मेरेन फुकट उपचार मेळटात आणि अशा सगळ्या कल्याणकारी येवजण्यांचो फायदो घेवपी लोकांमदी वंचित वर्ग आणि आदिवासी लोकांचो आस्पाव आसा. आदल्या राज्य सरकारान केंद्र सरकारच्या दरेका उदरगत प्रकल्पांक तशेच राज्यांच्या उदरगतीक आडमेळी निर्माण केली असे विरोधी काँग्रेसीचेर खर टीका करताना प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या वेळार सांगले. काश्मीर रंगणात काल सांजेवेळार दक्षिण काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यातल्या हिरपोरा वाठारात आतंकवाद्यांनी केल्ल्या फारपेटात टॅक्सी चालक जखमी झालो. हे घडणुके उपरांत सुरक्षा दळान पुराय वाठारात घेराव घालून घडणुकेत आस्पावीत आशिल्ल्या आतंकवाद्यांक अटक करपाखातीर सोद कारवाय सुरू केल्या असे पुलीस म्हणयारान सांगले. आयज संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण आयज नवे वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पहिलो दीस. 3:30 मुहूर्तातलो हो एक शुभ मुहूर्त अशें मानतात. आयज सावन शालिवांशक 1946 क्रोधीनाम संवत्सर सुरू जाता. आयज सकाळी गुढी पूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात. शुभ मुहूर्त आशिल्ल्या कारणान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां आयचो दीस बरो मानून सुरू जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमे असे 9 दीस रामनवरात्र मनयतात. आयज सावन रामाच्या तशेंच हेर देवळांनी रामनवरात्रवाच्यो कार्यावळी सुरू जातल्यो. भजन, किर्तन, नामस्मरण अशा कार्यावळींचो तातूंत आस्पाव आसा. इतले मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी चैत्र शुक्ल उगादी गुढीपाडवा चेटीचंद नवरे आणि साजीबू चेराओबाची देशवासियांक परबी भेटयला. हो सण म्हळ्यार भारतीय नववर्साचे स्वागत करपाची एक संद आसा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा. वेगवेगळ्या नावांनी मनोवपी ह्या सणांक समान म्हत्व आसा आणि हो सण भारताच्या वेगवेगळ्या वाठारात पारंपारिक नववर्साचे प्रतीक आसा असे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळा. चीनातल्या निंगबो हांगा आयज सावन बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशीप 2024 सर्तीक सुरुवात जातली. एचएस प्रणय, किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू आणि हेर स्टार बॅडमिंटन खेळगडे भारतीय दळाचे प्रतिनिधित्व करतले. या चॅम्पियनशीप सर्तीतल्या दादल्यांच्या एकोड्या गटात एचएस प्रणय चीनच्या लू गुआझू आड खेळतलो तर किदांबी श्रीकांत पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंग आड खेळतलो. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमाचे जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाचेर 7 गड्यांनी जैत जोडले. पहिली फलंदाजी करताना कोलकाता नायट रायडर्स पंगडान निर्धारित 20 षटकात 9 बाद 137 धावण्यो केल्ल्यो. कोलकाता कडल्यान श्रेयस अय्यर हांणी सगळ्यात चड 34 धावण्यो केल्यो. उपरांत 138 धावण्यांचे मोख चेन्नई पंगडान 17.4 षटकात हुपले. आयज पंजाब किंग्स सनरायझर्स हैदराबाद पंगडा आड खेळटलो. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. ईशान्य ही नव्या भारताची सगळ्यात चड यशोगाथा म्हणून उदेंताक आयल्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयज मध्यप्रदेशातल्या बालाघाटात रॅली आणि तामिळनाडूतल्या चेन्नईत रोड शो करतले. अबकारी कर धोरणासंबंधित पैसे लुटपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे वैयक्तिक सहाय्यक आणि आप आमदाराची केली चौकशी. चैत्र शुक्ल, उगादी, गुढीपाडवा, चेटीचंद, नवरे आणि साजीभू जयराव परब आयज भक्तीभावान मनयतात. चीनातल्या निंगबो हांगा आयसॉन बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशीप 2024 सर्तीक सुरुवात जातली. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीक काल जाल्ल्या खेळात चेन्नय सुपर किंग्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाचे 7 गड्यांनी जैत जोडले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.